एस्तेर अध्याय 9, आता 12व्या महिन्याच्या म्हणजे अदार महिन्याच्या 13व्या दिवशी लोकास राजाच्या आज्ञेचे व हुकमाचे पालन करायचे होते. यहुद्यांच्या शत्रूंनी त्यांच्यावर वरचढ होण्याची आशा धरली होती, पण त्याच्या उलट झाले. जे यहुद्यांचा द्वेष करत होते त्या शत्रूंपेक्षा यहुदी आता वरचढ झाले होते. आपल्याला नेस्तनाभूत करू पाहणाऱ्या लोकांचा जोरदार प्रतिकार करता यावा म्हणून राजा अहश्वेरोशच्या राज्यातील सर्व ठिकाणचे यहुदी आपापल्या नगरात एकत्र आले. त्यामुळे त्यांच्या विरोधात जायची कोणामध्येच ताकद नव्हती, म्हणून यहुद्यांना ते लोक घाबरले. शिवाय सर्व प्रांतामधले अधिकारी, अधिपती, सरदार आणि राजाचे कारभारी यांनी यहुद्यांना सहाय्य केले, कारण ते सगळे मर्दखयाला घाबरत होते. मर्दखय राजवाड्यातील मोठा व्यक्ती असून त्याची कीर्ती राज्यातील सर्वांपर्यंत पोहोचली होती. मर्दखयाचे सामर्थ्य उत्तरोत्तर वाढत गेले. यहुद्यांनी आपल्या सर्व शत्रूंचा पाडाव केला. तलवार चालवून त्यांनी शत्रूला ठार केले व शत्रूंचा विध्वंस केला. आपला तिरस्कार करणाऱ्या शत्रूचा आपल्या इच्छेप्रमाणे समाचार घेतला. शुशन या राजधानीच्या शहरात यहुद्यांनी 500 जणांचा वध करून धुव्वा उडवला. शिवाय त्यांनी पुढील लोकास ठार केले. परशंदाथा, दलफोन, अस्फाथा, पोराथा, अदल्या, अरिदाथा, परमश्ता, अरिसई, अरिदय, वैजाथा हे हमानाचे 10 पुत्र होते. हमादाथाचा पुत्र हमान यहुद्यांचा शत्रू होता. यहुद्यांनी या सर्वांना ठार केले खरे, पण त्यांची मालमत्ता लुटली नाही. तटबंदी असलेल्या शुशनमध्ये त्या दिवशी किती जण मारले गेले ते राजाला सांगण्यात आले. तेव्हा राजा एस्तेर राणीला म्हणाला, हमानाच्या 10 पुत्रांसहित यहुद्यांनी शुशनमध्ये 500 लोकास मारले. आता राजाच्या इतर प्रांतात काय करावे अशी तुझी इच्छा आहे, तुझी काय विनंती आहे ती मान्य करण्यात येईल. तुझी काय मागणी आहे ती तुझ्यासाठी मान्य करण्यात येईल. एस्तेर म्हणाली, राजाची मर्जी असेल तर शुशनमध्ये यहुद्यांना आजच्या सारखेच उद्या करू द्यावे आणि हमानाच्या 10 पुत्रांचे देहही खांबावर टांगावे. तेव्हा राजाने तशी आज्ञा दिली. शुशनमध्ये तोच कायदा दुसऱ्या दिवशीही चालू राहिला. हमानाच्या 10 मुलांना टांगले गेले. अदार महिन्याच्या 14व्या दिवशी शुशनमधील यहुदी एकत्र जमले आणि त्यांनी शुशनमधल्या 300 जणांना जीवे मारले, पण त्यांच्या संपत्तीची लूट केली नाही. त्यावेळी राजाच्या प्रांतामधले यहुदी देखील आपल्या संरक्षणासाठी एकत्र जमले आणि आपल्या शत्रूपासून त्यांना विसावा मिळाला. जे त्यांचा द्वेष करत होते त्या 75,000 लोकास त्यांनी ठार केले, पण त्यांनी ज्यांना ठार केले त्यांच्या मालमत्तेला हात लावला नाही. अदार महिन्याच्या 13व्या दिवशी हे घडले. 14व्या दिवशी यहुद्यांनी विश्रांती घेतली आणि तो दिवस त्यांनी आनंदोत्सवाचा व मेजवानीचा ठरविला. परंतु शुशन मधील यहुदी अदार महिन्याच्या 13व्या आणि 14व्या दिवशी एकत्रित आले होते. मग 15व्या दिवशी त्यांनी आराम केला. 15वा दिवस त्यांनी मेजवानीचा व आनंदोत्सवाचा ठरविला. म्हणून खेडोपाडी राहणारे जे यहुदी गावकूस नसलेल्या गावात राहतात ते अदारच्या चतुर्दशीला पुरीम हा सण साजरा करतात. त्यांचा सण चतुर्दशीला असतो. त्या दिवशी ते मेजवान्या देतात आणि भेटवस्तूंची देवाणघेवाण करतात. मर्दखयाने जे घडले त्याची नोंद केली आणि त्याने राजा अहश्वेरोशच्या प्रांतातील जवळ व दूरच्या सर्व प्रांतातील यहुद्यांना पत्रे पाठविली. दरवर्षी अदार महिन्याचा 14वा आणि 15वा दिवसही अगत्याने पाळावा. त्या दिवशी यहुद्यांना आपल्या शत्रूंपासून विसावा मिळाला. म्हणून त्या दिवशी आनंदोत्सव साजरा करावा. या महिन्यात त्यांच्या शोकाचे रूपांतर आनंदात झाले. म्हणून हा महिनाही उत्सवासारखा साजरा करावा. या महिन्यात त्यांच्या आक्रोशाचे रूपांतर आनंदोत्सवाच्या दिवसात झाले. मर्दखयाने सर्व यहुद्यांना पत्रे लिहिली. सणासुदीचे दिवस म्हणून त्याने हे दिवस त्यांना साजरे करायला सांगितले. त्या दिवशी त्यांनी मेजवान्या द्याव्यात, भेट वस्तूंची देवाणघेवाण करावी आणि गरिबांना भेट वस्तू द्याव्यात. मर्दखयाने त्यांना लिहिले होते त्याप्रमाणे यहुद्यांनी सुरुवात केली होती. तो उत्सव त्यांनी पुढेही चालू ठेवला. हमदाथाचा पुत्र अगागी हमान सर्व यहुद्यांचा शत्रू होता. त्याने यहुद्यांचा नायनाट करण्याचे कपटी कारस्थान रचले होते. यहुद्यांच्या संहारासाठी त्याने चिठ्ठी टाकून दिवस ठरवला होता. परंतु राजासमोर ही गोष्ट आली तेव्हा त्याने अशी लिखित आज्ञा काढली की कपटी हमानाने यहुदी लोकांविरुद्ध रचलेल्या कारस्थानाचा दोष त्यांच्या माथी मारावा आणि त्यास व त्याच्या पुत्रांना फाशी देण्यात यावी. यास्तव पूर या शब्दावरून पुरीम असे म्हणत. म्हणून या दिवसास पुरीम नाव पडले. कारण त्या पत्रामध्ये लिहिलेल्या सर्व गोष्टी, त्यांनी पाहिलेले सर्व काही आणि त्याच्या बाबतीत जे घडले होते त्यामुळे यहुद्यांनी ही प्रथा स्वीकारली. यहुद्यांनी नवीन रीत व कर्तव्य स्वीकारले. ही रीत आपल्यासाठी, आपल्या वंशजांसाठी व जो प्रत्येक जण त्यांना जोडलेले आहे तो आपण हे दोन दिवस प्रत्येक वर्षी साजरे करावेत. ते त्यांच्या नियमानुसार आणि प्रत्येक वर्षी त्याच वेळी साजरे करावे. प्रत्येक पिढी आणि प्रत्येक कुटुंब या दिवसाची आठवण ठेवते. सर्व प्रांतामध्ये आणि सर्व नगरामध्ये हा दिवस साजरा केला जातो. पुरीमचे हे दिवस साजरे करण्याची प्रथा यहुदी कधीही सोडणार नाहीत. यहुद्यांचे वंशजही हा सण नेहमी लक्षात ठेवतील. मग अबिहाइलची कन्या राणी एस्तेर आणि यहुदी मर्दखय यांनी पुरीम विषयी एक फरमान लिहिले. हे दुसरे पत्र ही पूर्णपणे सत्य आहे हे सिद्ध करण्यासाठी त्यांनी ते फरमान राजाच्या पूर्ण अधिकारानिशी काढले. राजा अहश्वेरोशाच्या राज्यातील 127 प्रांतामधील समस्त यहुद्यांना मर्दखयाने पत्रे लिहिली. त्यामध्ये शांतीची सत्य वचने होती. पुरीम साजरा करायला लोकास सांगण्यासाठी मर्दखयाने ही पत्रे लिहिली. आणि हा नवीन सण केव्हा साजरा करायचा हेही त्याने सांगितले. यहुदी मर्दखय आणि राणी एस्तेर यांनी यहुद्यांसाठी आदेश पाठवले होते. यहुद्यांमध्ये आणि त्यांच्या वंशजांमध्ये हा 2 दिवसाचा सण पक्का रुजावा म्हणून त्या दोघांनी ही कृती केली. इतर सणाच्या दिवशी जसे ते उपवास करून आणि शोक करून तो सण आठवणीने पाळतात, तसा हा सण त्यांनी इथून पुढे पाळावा. पुरीमचे नियम एस्तेरच्या आज्ञेने ठरविण्यात आले आणि या गोष्टींची लेखी नोंद ग्रंथात झाली.